करिंथ करास दुसरे पत्र अध्याय 12। आढ्यता बाळगण्यापासून काही फायदा नाही, तरी तसे करणे मला भाग पडते। मी प्रभूचे दृष्टांत व प्रकटीकरणे ही आता घेतो। ख्रिस्तामधील एक मनुष्य मला माहिती आहे, त्याला 14 वर्षामागे तिसऱ्या स्वर्गापर्यंत उचलून नेण्यात आले। त्याला सदेह नेण्यात आले अगर विदेह नेण्यात आले हे मला ठाऊक नाही, देवाला ठाऊक आहे। त्याच मनुष्याविषयी मला माहित आहे की त्या मनुष्याला सदेह किंवा विदेह हे मला ठाऊक नाही, देवाला ठाऊक आहे। सुख लोकात उचलून नेण्यात आले आणि मानवाने बोलावयास योग्य नाहीत अशा अनिर्वाच्य गोष्टी त्याने ऐकल्या। अशा मनुष्याविषयी मी आढ्यता बाळगणार। मी स्वतःविषयी नाही तर केवळ आपल्या दुर्बळतेची आढ्यता बाळगेन। मी आपली आढ्यता बाळगण्याची इच्छा धरिली तरी मी मूर्ख ठरणार नाही, मी खरेच बोलेन। तथापि असे करणे मी राहू देतो, कारण मी जो आहे म्हणून लोकांना दिसतो किंवा मजपासून लोकांच्या जे कानी पडते त्या पलीकडे मला कोणी मानू नये। प्रकटीकरणाच्या अतिशयामुळे मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा, मला बुक्की मारण्याकरिता सैतानाचा एक दूत ठेवण्यात आला आहे। मी चढून जाऊ नये म्हणून तो ठेवण्यात आला आहे। हा मजपासून दूर व्हावा अशी मी प्रभूजवळ 3 विनंती केली, परंतु त्याने मला म्हटले आहे, माझी कृपा तुला पुरे आहे, कारण माझी शक्ती अशक्तपणात पूर्णतेस येते। तर ख्रिस्ताच्या शक्तीचा माझ्या ठाई वास व्हावा म्हणून मी विशेषे करून आपल्या अशक्तपणाची आढ्यता फार आनंदाने बाळगेन। ख्रिस्तासाठी दुर्बळता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे सोसणे यात मी संतुष्ट आहे, कारण मी अशक्त आहे तेव्हा मी सशक्त आहे। मी मूर्ख बनलो, असे बनण्यास तुम्ही मला भाग पाडिले। माझी वाखाणणूक तुम्ही करावयाची होती, कारण जरी मी काही नाही तरी या अतिश्रेष्ठ प्रेषितांपेक्षा यत्किंचितही उणा नव्हतो। चिन्हे, अद्भुते व महाकृत्ये यांच्या योगे तुम्हामध्ये प्रेषिताने करावयाची चिन्हे पूर्ण धीराने करून दाखविली होती। मी स्वतः तुम्हाला भार झालो नाही। याखेरीज कोणत्या गोष्टीत इतर मंडळांपेक्षा तुम्हाला उणे केले? या माझ्या अपराधाची क्षमा करा। पहा, तिसऱ्याने तुम्हाकडे येण्यास मी तयार आहे आणि मी तुम्हाला भार होणार नाही। मी तुमचे काही मागत नाही, तर तुम्ही स्वतः मला पाहिजे आहात। मुलांनी आईबापासाठी नव्हे तर आईबापांनी मुलांसाठी संग्रह केला पाहिजे। मी तुमच्या जीवासाठी फार आनंदाने खर्च करीन व मी स्वतः सर्वांशाने खर्ची पडेन। मी तुम्हावर अतिशय प्रीती करीतो, म्हणून तुम्ही मजवर कमी प्रीती करीता काय? असो, मी तुम्हावर भार घातला नाही, तरी मी धूर्त होतो म्हणून तुम्हास कपटाने पकडले। ज्यास मी तुम्हाकडे पाठविले त्यांच्यातील एकाच्या द्वारे तरी मी तुम्हापासून स्वार्थ साधिला काय? मी तितास विनंती केली व त्याचबरोबर एका बंधूला पाठविले, तिताने तुम्हापासून स्वार्थ साधिला काय? आम्ही एकाच आत्म्याने सारख्याच पावलाने चाललो नाही काय? तुम्हास आम्ही प्रत्युत्तर देत आहो असे एका वेळ तुम्हास वाटले असेल। आम्ही देवासमक्ष ख्रिस्तामध्ये बोलत आहो। प्रिय बंधूंनो, तुमच्या वृद्धीसाठी हे सर्व काही आहे, कारण मला भीती वाटते की मी आल्यावर जशी माझी अपेक्षा आहे तसे कदाचित तुम्ही मला दिसून येणार नाही, आणि तुमची अपेक्षा नाही तसा मी तुम्हास दिसून येईन। कदाचित भांडणे, ईर्ष्या, राग, तट, चाहड्या, कानगोष्टी, रुस्वे, अव्यवस्था ही मला आढळून येतील। मी पुन्हा आल्यावर माझा देव मला तुम्हा पुढे खाली पाहावयास लावी, आणि ज्यांनी पूर्वी पाप करून आपण आचरलेल्या अशुद्धपणाचा, जारकर्माचा व कामातूरपणाचा पश्चाताप केला नाही अशा पुष्कळ लोकांविषयी मला शोक करावा लागेल।